मी पॉडकास्टर, लोकांनी लोकांसाठी केलेले पॉडकास्ट.
खरं म्हणजे प्रत्येक घर आणि त्यात प्रत्येक स्वयंपाकघर हेच आरोग्याची एक कार्यशाळा असायला हवी खरं म्हणजे, आणि की जे शक्य आहे. त्यामुळे तुमच्या घरात तुम्हाला नैसर्गिकरित्या राहता येईल. बघ म्हणजे नेहमी विनोदानी असं म्हटलं जातं की एक समजा आपण रस्त्यावर असं बसले की कुत्री कोंडाळ करून बसलेले असतात बघ, तर त्याच्यात असं असतं का की हा एक कुत्रा डॉक्टर आहे आणि बाकीचे कुत्रे पेशंट म्हणून त्याच्याकडे आले.
नाही
असं नसतं. हे सगळे पोपट ओळीने तारेवर बसलेले असतात, त्यांच्यातला हा एक पोपट आहे ना हा डॉक्टर पोपट आहे आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे सल्ला घ्यायला गेलेत. असं नसतं ना. प्रत्येक पोपटाला आपलं आपलं कळतं. प्रत्येक कुत्र्याला, किडा, मुंगी, हत्ती, घोडा सगळ्यांना कळतं. माणसालाच कळत नाही असं काही आहे का? त्यामुळे हा इन्स्टिंक्ट आहे. आपल्याला पोट भरलेलं आहे, आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला झोप आलेली आहे, एवढं कळतं ना. तर ते आपण पाळतो का? एवढाच फक्त प्रश्न आहे.
वयाच्या 20-30 किंवा 40 थकवा जाणवायला लागलाय का? वजन वाढलंय, स्टॅमिना कमी होतोय असं जाणवतंय का? तुम्हाला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे पण वेळ मिळत नाही आहे का? असं असेल तर आजचा हा एपिसोड तुमच्यासाठी आहे. आज आपण निसर्गोपचार पद्धती म्हणजेच नॅचरोपॅथी आणि प्राकृतिक जीवन या संदर्भात बोललो आहे. आजच्या आपल्या पाहुण्या आहेत विदुला टोकेकर. त्यांच्याबरोबर इन्स्पिरेशन कट्टाचा आधीचा पण एक एपिसोड झालेला आहे, पण तो त्यांच्या वेगळ्या कामाबद्दल होता. आज आपण त्यांच्याशी नॅचरोपॅथी या विषयावर बोललेलो आहे. आरोग्य म्हणजे नेमकं काय? ताप, सर्दी, खोकला ही लक्षणं आहेत, हे आजार नाहीत. त्यासाठी लगेच औषध घेण्याची गरज नाही. कमीत कमी पैशात अगदी सोप्या पद्धतीने डाएट कसा फॉलो करता येईल या सगळ्या गोष्टींवर आज विदुलाताईंशी आपण गप्पा केलेल्या आहेत. मी पॉडकास्टर प्रस्तुत हा आपला इन्स्पिरेशन कट्टा आहे आणि आजचा हा आपला 54 भाग आहे. आणि तुम्ही हा पॉडकास्ट जिथे कुठे ऐकत असाल, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन, गाना, हंगामा, विंक, स्टोरीटेल, यूट्यूब, बिंच पॉड, कुठेही, तिथे इन्स्पिरेशन कट्ट्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, 5-star रेटिंग द्या आणि लोकांबरोबर नक्की शेअर करा. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे इन्स्पिरेशन कट्ट्याच्या आजच्या या भागात. आजच्या ज्या आपल्या पाहुण्या आहेत त्या तशा पाहुण्या नाही राहिल्या आहेत, कारण त्या इन्स्पिरेशन कट्ट्यावरती याच्या आधी पण येऊन गेलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर पण दुसरे पण पॉडकास्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे तशा पाहुण्या नाही आहेत त्या, पण त्या आज आपल्याशी गप्पा करायला आलेल्या आहेत. आणि आज तिथे या इथे येण्याचं एक कारण असं की त्यांनी नुकतीच आपल्या वयाची 60 गाठलेली आहे, पण त्या कुठल्याच अँगलनी 60 वर्षाच्या वाटत नाही. म्हणजे दिसणारा तर सोडूनच द्या, पण एनर्जी, एन्थुझियाझम, म्हणजे संतूर हा एनर्जी ड्रिंकचा समजा ब्रँड असता तर त्या नक्कीच त्याच्या ब्रँड अँबॅसेडर असत्या. आणि त्या ज्या काम करतात त्याही मिलेनियल्स किंवा जनरेशन झी जे काम करतात, जसं पॉडकास्टिंग, तर त्या वयाच्या 60 वर्षातही पॉडकास्टिंगच्या जगात खूप छान काम करतात. आणि नुकतंच त्यांनी 60 वाढदिवसाला एक असं काही काम केलं की जे तर म्हणजे ज्याच्यासाठी त्यांना हॅट्स ऑफ आहेत. तर तुम्हीच सांगा काय तुम्ही केलं.
थँक्यू नचिकेत, आज मला तुझ्या पॉडकास्टवरती येऊन खूप आनंद झाला. मागच्या वेळेस आपण अगदी वेगळ्या विषयावरती बोललो होतो आणि खरं म्हणजे इन्स्पिरेशन कट्टा म्हणजे तू स्वतःच एक इन्स्पिरेशन आहेस आमच्या सगळ्या पॉडकास्टर्ससाठी. सो थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. आणि मी माझ्या 60 वाढदिवसाला काय केलं तर खूप काही असं ग्रेट नाही, पण मी 60 चालले 12 तासांमध्ये. 12 तास 30 मिनिटांमध्ये मी 60 चालले.
याला ग्रेट नाही म्हणणं तर दुसरी गोष्ट, कुठल्या गोष्टीला ग्रेट म्हणणं? वयाच्या 60 वाढदिवसाला 60 चालल्या, काय रहस्य आहे तुमच्या या?
एक तर तुम्हाला सारखं 60-60 असं म्हणून आठवण करून देऊ नको, कारण आय डोंट फील 60.
नाही नाही, तुम्ही सुरुवातीलाच म्हणलं की तुम्ही यू डोंट फील आणि आम्हाला पण वाटत नाही की तुम्ही 60 आहात.
ओके, यात काय म्हणलास तू?
रहस्य काय?
रहस्य किडा असं त्याचं रहस्य. नाही असं नाही, एकतर आपला फिटनेस काय आहे हे एकदा असं जरा तपासून पाहिलं की जरा बरं वाटतं. आणि मुख्यतः हा फिटनेस ना खरा मेंटल असतो. आपलं शरीर नेहमीच सगळ्या गोष्टींसाठी तयार असतं, पण प्रॉब्लेम असतो तो डोक्यात असतो. तोही जरा तपासून पाहावा अशा याने केलं मी. आणि दुसरं असं होतं की मी गेली एक काही वर्ष नॅचरोपॅथी फॉलो करते आणि त्यांनी किती फरक पडलाय खरंच. आपण कुठे आहोत त्याच्यामध्ये, आपण सगळ्यांना सांगतो की उपास करा, आम्ही स्वतः पण अर्थातच करते, पण त्यांनी खरंच या प्रत्यक्ष परफॉर्मन्समध्ये काही फरक पडतो का हे इतरांसाठी मी पाहिलेलंच आहे. म्हणजे मी खेळाडूंना वगैरे पण मदत करते तर त्यांच्यात पडलेला परफॉर्मन्स मी बघते, पण या वयात सुद्धा हा परफॉर्मन्समध्ये फरक पडतो का, किती पडतो, असं मला जरा बघायचं होतं.
पण हे नॅचरोपॅथीचं वेड किडा कधीपासून आणि कसं आला आणि सगळ्यात पहिले नॅचरोपॅथी म्हणजे काय आहे?
ओके, आता माझा एक प्रकृती आरोग्याचा पॉडकास्ट असा आहे.
हो, तो प्रकृती पॉडकास्ट तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका, त्याचे लिंक्स आपण शो नोट्स मध्ये देतो आहे.
आणि तो सुरू केला याचं कारणच मला असं वाटलं की नॅचरोपॅथीमध्ये मी जे काही शिकले, जे काही अनुभवलं, ते सगळ्यांपर्यंत पोचवावं. कारण आता असं म्हणता येईल आपल्याला की विपरीत ज्ञान इतकं झालं आहे की म्हणजे आता बघ, अगदी साधी गोष्ट आहे, म्हणजे समजा डोकं दुखलं, आता तुझं डोकं दुखलं तर तू काय करतोस?
गोळी घेतो.
पण म्हणजे याला काही दुसरा पर्याय असू शकेल असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. म्हणजे एक 5 मिनिटं थांबून आपण आपल्या स्वतःच्या डोकेदुखीकडे बघत पण नाही की हे माझं डोकं का दुखतंय. म्हणजे एकदम म्हणजे गोळी घेणं आणि समजा त्याच्या पुढे आणखीन काहीतरी झालं, तुला ताप आला तर तू काय करतोस?
औषध घेतो, क्रोसिन घेतो
आणि कामावर जातोस.
हो.
आता बघ, म्हणजे शरीर आपलं बोलत असतं आपल्याशी पण आपण अजिबात त्याच्याकडे ऐकतच नाही. आपलं शरीर सांगतंय ताप आलाय तर याचा अर्थच असा आहे की जरा थांब, विश्रांती घे, माझं काहीतरी बिघाड झालाय, तो शरीर दुरुस्त करताय स्वतः पण त्याला वेळ तर दे. हे शरीर आपल्याला सांगत असतं पण आपण ऐकतच नाही. आणि मला ह्याची ओळख कशी झाली तर एक मला वाटतं सुमारे 10-11 वर्षांपूर्वी मला एक ऍक्सिडेंट झाला. ते सगळं आहे बरं का आपल्या प्रकृती आरोग्याच्या पॉडकास्टमध्ये, तर जरूर ऐका सगळ्यांनी. तर तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की आता ऑपरेशन करायचं, लिगॅमेंट इंजुरी आहे आणि अमुक तमुक वगैरे, आणि मला अजिबात करायचं नव्हतं कारण तेव्हाही मी धावत होते. तर मला असं वाटलं की आता हे म्हणजे खूप मोठं होणार. आणि कुठल्या तरी दैवयोगाने मी जवर सरांचं, म्हणजे अशोक जवर सर आहेत आमचे नॅचरोपॅथीचे, त्यांचं भाषण अगदी योगायोगाने ऐकायला मी गेले. आणि तिथे त्यांनी सांगितलं, ते वेटपॅक बद्दल माहिती देत होते, लपेटपट्टी, आणि त्यांनी त्याचं त्या जादूचं असं काही वर्णन केलं की मी घरी आल्यावर म्हटलं करून तर बघूया. आणि त्याच्या आधी म्हणजे मी त्या ऍक्सिडेंट नंतर 15 दिवस मी व्हीलचेअरवर होते, अशी माझी अवस्था होती. मी घरी आले आणि मी काय जे पायात घातलेलं होतं, पायजमा होता जे काय होतं, ते मी ओलं केलं आणि झोपले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मला 4 पावलं चालता आली. आणि जेव्हा मी 4 पावलं चालले तेव्हा मला खरोखरचा चमत्कार वाटला. तो म्हणून म्हटलं की हे काय झालं, म्हणून मी त्यांना फोन केला. ते म्हणले की हा बरोबरच आहे, मी त्यांना त्याच्यात काहीच आश्चर्य वाटलं नाही. सो हे मला आणखीन आश्चर्य वाटलं. आणि मग मी जरा असं पाहिलं की मग हे काय आहे, आणि मग तिथून माझी डॉक्टर आनंद केळकरांशी ओळख झाली. आणि मग मी ते पद्धतशीर शिकले आणि मग एकदा त्यातली गंमत कळली, जादू कळली की मग तुम्ही संसर्ग होतोच तुम्हाला.
पण तुम्ही जसं म्हणलं की त्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, तर असे भाषण, असे व्हिडिओ क्लिप्स आपण व्हॉट्सअपवर खूप ऐकतो, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नॉलेज त्याला म्हणतात. तर तुम्ही त्यातल्या तर नक्कीच नाही आहे, तुम्ही विवेक बुद्धी असलेल्या अशा. तर त्या भाषणात तुम्हाला असं काय नेमकं वेगळं वाटलं की ज्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित झालात?
त्यांनी एकदा अतिशय लॉजिकली सांगितलं होतं की हे का काम करेल. म्हणजे नाही तर आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत आपण असतो की रोज सकाळी उठून आलं खा, रोज सकाळी काहीतरी असतं, पण त्याला काय लॉजिक आहे, काय आहे? तर या लपेटपट्टीला लॉजिक आहे, शास्त्र आहे की तुम्ही म्हणजे जर शरीराच्या तापमानापेक्षा थंड काहीतरी आपल्या त्वचेवर गेलं, त्याचं रक्ताभिसरण सुधारणार आहे. म्हणजे आपली कुठलीही बॉडी एक असेल, मान दुखते, हे दुखते, तर ते आखडलेपणा जो असतो, तर रक्ताभिसरणच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या पेशींपर्यंत गेलं की रक्ताभिसरण सुधारणारच आहे आणि ते मोकळं होणार आहे. किंवा उपासाच्या मागची सुद्धा संकल्पना काय आहे, हे जेव्हा तुम्ही त्यातलं शास्त्रीय सत्य जाणून घेता की आपण ब्रेकफास्टला काय घ्यायचं, तर ब्रेकफास्टला आपल्या सगळ्यांच्याकडे पोहे, उपमा, डोसा, आमलेट, अंड्याचे कुठले तरी पदार्थ, किंवा हे नॉर्मल असतं. माझी तर अशी अवस्था होती की काही झालं तरी ब्रेकफास्ट केल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नाही असा दंडक असं होतं सगळं. पण त्यातला वैयर्थ मला हे सगळं शिकल्यानंतर जाणवायला लागला की आणि नॅचरोपॅथी हे अनुभवण्याचीच गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेकफास्ट नाही करत आणि मला ते असं वाटायचं की हे काय, हे कसं शक्य आहे असं मला वाटायचं. आणि आता असं वाटतं की आपण कसं काय तेव्हा 8-8.5 इतकं खात होतो. पण त्यामुळे त्यातल्या प्रत्येक गोष्टीमागे ते शास्त्रीय सत्य ते सांगत होते. आणि मला असं वाटलं की हे खरंच करून बघण्यासारखं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात काही इन्वेझिव्ह नव्हतं. त्याच्यात काही असं नव्हतं की त्याचा काहीतरी साईड इफेक्ट असू शकेल. करून बघण्यासारखं होतं, सोपं होतं. म्हणून मी ते करून पाहिलं आणि त्याचा लगेच इफेक्ट, म्हणजे मी तुला सांगते ना, डोकं दुखत असेल तर गोळी घेतल्यावर 10 मिनिटांनी जर का डोकं दुखायचं थांबत असेल तर लपेटपट्टीने 9 मिनिटात थांबत.
नाही, ह्या लॉजिक, आणि हे तर मी स्वतः पण अनुभवलं. तुमचा एपिसोड ऐकून मी स्वतः पण, माझा अँकल हे झाला होता तिथे, मी लपेटपट्टी बांधली. आणि ते लॉजिक पण तुम्ही जसं सांगितलं की तापमान, त्याचं तापमान कमी असतं त्याच्यामुळे तिथे रक्तप्रवाह वाढतो आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी लवकर बऱ्या होतात. पण ह्या नॅचरोपॅथी जे आहे याची सुरुवात किंवा याच्या मागे काही कुठलं पुस्तक आहे का? जसं प्रत्येक गोष्टी, म्हणजे योग सूत्र जे आहेत ते पतंजलीने लिहिले किंवा अशा प्रत्येक होमिओपॅथीचं पण आहे, तर असं नॅचरोपॅथी असं कुणी असं यांनी सुरुवात केलेली आहे, याच्या मागचं काय अभ्यास कोणी केलेला आहे, काय काय?
नॅचरोपॅथीची सुरुवात झाली जर्मनीमध्ये.
बरं.
भारतात नॅचरोपॅथी आणली गांधीजींनी.
बरं.
गांधीजींनंतर डॉक्टर आचार्य के लक्ष्मण शर्मा यांनी भारतात त्याचा प्रसार केला. आणि भारतीय इथलं ज्ञान आणि जर्मन नॅचरोपॅथी याचं काय म्हणायचं, सांगड घालून त्यांनी अप्रतिम पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आणि आपण सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया.
हो.
आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा आणि आता त्यांचा नातू अरुण शर्मा यांनी ह्याच्यात पुष्कळ काम केलं. आणि डॉक्टर झंवर यांच्याकडे ते आलं, म्हणजे ते क्रीडा तज्ज्ञ होते. आणि त्याच्यानंतर मग आमचे सर डॉक्टर आनंद केळकर आणि त्यांच्याकडून त्यांनी तर पुष्कळ प्रसार केला. अशी ही परंपरा भारतातली आपल्या इथली आहे.
बरं. पण तुम्ही नॅचरोपॅथी स्वतः वापरत होतात किंवा स्वतः त्याच्या हे करत होतात, पण ते शिकून घेण्याचं तो अगेन कीडा कसा काय?
नाही, म्हणजे कसं आहे की हे आपल्याला अनुभवाला आलं, पण याच्या मागचं काय रहस्य आहे, म्हणजे खरं खरोखरची अनाटॉमी फिजिओलॉजी हे शिकलं पाहिजे. कोणत्या स्नायूंचं काय काम आहे, काय आपली पचनक्रिया कसं काम करते. म्हणजे आता हे कुणीतरी सांगितलं की हा आपल्या शरीराला विश्रांती द्या, तर खरंच ती विश्रांती मिळते का? म्हणजे पचनाला काय काय लागतं हे सगळं, म्हणजे आपण नेहमी असा विचार करतो की हे डोकं दुखत आहे, हे बोट दुखत आहे, पण ते एका संपूर्ण सिस्टीमचा भाग आहे.
बरोबर.
म्हणजे मन आणि शरीर हे सुद्धा एकत्रच आहेत. आणि आपल्याला तर माहिती आहे की 90% विकार हे मनोकायिकच असतात. त्यामुळे तुमच्या मनाचा शरीरावर, शरीराचा मनावर परिणाम होतो. तर तुमच्या पोटात बरं नसेल तर तुमचं डोकं दुखतं. आणि असे असे सगळे हे सगळं इंटर रिलेटेड आहे. तर त्याच्या मागचं विज्ञान जाणून घेणं हे म्हणजे मला असं वाटलं की ते व्यवस्थित माहितीच करून घेतलं असलं पाहिजे. नॅचरोपॅथीच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत, तर त्या सुद्धा ट्रीटमेंट का आहेत, म्हणजे कोणत्या कधी दिल्या पाहिजेत, थंड पाणी कधी वापरलं पाहिजे, गरम पाणी कधी वापरलं पाहिजे, का वापरलं पाहिजे, हे माहीत करून घ्यायला पाहिजे ना.
बरोबर.
म्हणून
बरोबर. आणि मग याच्यावरती तुम्ही ऑफकोर्स पॉडकास्ट पण सुरू केला प्रकृती या नावाने. त्याला छान प्रतिसाद पण मिळतोय, मी नेहमी रेग्युलरली ऐकतो त्यात. आणि खूप काही काही म्हणजे विदुरताईंनी सांगितलं की काय खायचं कधी, तर 9 वाजले की जेवायचं, किंवा जेवायच्या वेळा काय असतात, सोपं सरळ आहे की भूक लागली की खायचं, ह्याच्या मागे काय इतकं सोपं आपल्याला माहिती नसतं. आणि
खरंच आहे, म्हणजे आपण बघ ना, आपण लंच अवर झाला म्हणून जेवतो.
बरोबर.
हे याला काही लॉजिक आहे का? नॅचरल इन्स्टिंक्ट. तू लहान मुलं बघ, त्यांना भूक नसेल तर ते एक घास सुद्धा खात नाहीत.
बरोबर.
पोट भरल्यावर मूल खात नाही, मग आपण त्याला बळच काहीतरी गोड घालतात, नाहीतर खारवलेलं घालतात. म्हणजे त्याचा जो नॅचरल इन्स्टिंक्ट आहे तो साधारण दुसऱ्या वर्षापर्यंत आपण पूर्ण मारून टाकतो. त्याला जर त्याच्या गतीने खाऊ पिऊ दिलं ना, तर तो ते मूल खूप आहे याच्यापेक्षा खूप हेल्दी तयार होईल. त्यामुळे झोप आली की झोपायचं, भूक लागली की खायचं, हे किती सहज स्वाभाविक इन्स्टिंक्ट आहेत. ते ऐकले पाहिजे.
पण या धकाधकीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं खरोखर शक्य आहे का?
का नाही शक्य? कारण माहितीये का, ह्याच्यात असं काही हे डाएट इतकं अवघड नाहीच आहे. कच्चं खायचंय, म्हणजे तुम्ही जे खाताय त्यातला 50% भाग तरी कच्चा असला पाहिजे. मग तुम्हाला बरोबर दोन फळं ठेवणं काय अवघड आहे? त्यात काहीच अवघड नाहीये. बरं, ते म्हणजे अगदी तुम्ही सफरचंदाच्या छान फोडी करून खा किंवा अगदी लहान मुलं खातात तसं नुसतं सफरचंद काय त्यांनी फरक पडतोय, पेरू तसाच खाता येतो. फळं जवळ बाळगण्यात काय, म्हणजे तुम्हाला बघा, उलट मी तर म्हणते की जितकं धकाधकीचं तुमचं आयुष्य आहे ना तितकं हे करणं जास्त सोपं आहे, कारण मुळात तुम्हाला काही करायचंच नाहीये.
बरोबर,
वेळा पाळणं हे सोपं आहे आणि मुख्यतः आपल्याला असं करायचं आहे असं म्हटल्यानंतर आपण त्याच्यासाठी जे आवश्यक आहे ते करतो. आपल्याला समजा रोज माहिती आहे की आपल्याला रोज 1.5 तास कम्युटिंग करायचं आहे असं म्हटल्यावर आपण त्यासाठी जे आवश्यक ते करतो. तसं आपल्याला 7:30 संध्याकाळी जेवायचं आहे असं जर आपण ठरवलं तर त्याच्यासाठी आवश्यक ते आपण सगळं करू शकतो.
ओके, तुम्ही ह्या पॉडकास्टमध्ये कुठले कुठले विषय आतापर्यंत घेतलेले आहेत त्याच्याबद्दल एक छोटी माहिती दिली समजा.
आतापर्यंत उपास, नंतर पोषक तत्व, म्हणजे आता आपला न्यूट्रिशन वीक पण आता नुकताच झाला त्यामुळे त्याच्याबद्दल एक झालं. त्याच्यानंतर उपास आहार ह्याच्याबद्दल झालं, दूध आणि दुधाबद्दलचे गैरसमज ह्याच्याबद्दल झालं, शाळेचा डबा हा ही एक मोठी समस्या असते,
खूप मोठी समस्या असते
त्याच्यावरती झालं. त्याच्यानंतर नेहमीच्या सर्दी खोकल्यावरती काय करायचं याच्यावरती झालं. ब्रेकफास्ट बद्दलचा एक उपाय झाला, नंतर खेळाडूंबद्दलचा एक फार छान एपिसोड झालाय तो डॉक्टर केळकरांबरोबर झाला होता. असे आतापर्यंत 40 एपिसोड झालेले आहेत.
वा, त्यातला एक कुठला एपिसोड ज्याला सगळ्यात जास्त चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याच्याबद्दल थोडं सांगा.
एकच सांगू?
नाही, एक पेक्षा जास्त पण सांगू शकतो.
नाही, 2-3 मला आठवत आहेत ज्याला खूप श्रोत्यांचा प्रतिसाद मिळाला की जे खूप भिडणारे होते लोकांना. एक तर होता की शाळेचा डबा, मी म्हंटल तसं जागतिक समस्या आहे त्याच्यावरचा, आणि लोकांना त्याचा उपयोग झाला. म्हणजे शाळेचा डबाचे तर ऍक्च्युली पालक शिक्षक संघांमध्ये त्यांनी,
तुम्ही पालक असाल तर पहिला तो एपिसोड ऐका नक्की.
त्याच्यानंतर एक मी आपल्या 2 पॉडकास्टर्स बरोबर केलं सचिन आणि मुक्ताची मुलगी रमा तिच्याबरोबर केला होता, तर तो लॉन्जेविटी आणखीन एकूण आपल्या एकूण काय जीवनामध्ये आरोग्य ठेवणं याच्याबद्दलचा फार एक सुंदर एपिसोड होता तो केलेला होता. आत्ता परवा मी एक थकवा या विषयावरती केला की जी पुन्हा खरोखरी सार्वत्रिक समस्या, म्हणजे लोक सकाळी उठल्यापासून दमलेली असतात आणि हे खूप नाही, हे खूप गंभीर आहे.
बरोबर,
आणि म्हणजे ती केवळ दिवसाच्या सकाळीच दमलेली असतात असं नाही, तर ती 25 दमलेली असतात, ती 30 दमलेली असतात, जेव्हा आत्ता हे खूप, आणि रेटा एवढा आहे आपल्या जीवनाचा, वेग इतका जास्त आहे की तुम्हाला दीर्घकाळ तुमच्या आवडीचं काम करायचंय, या सगळ्या आपण इतके पैसे मिळवतो इतकं छान राहतो तर त्याचा उपभोग आपल्याला जीवनात घेता आला पाहिजे, या आणि यासाठी आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर थकव्यावर मात करताच आली पाहिजे.
बरोबर,
त्यामुळे त्या तो एक एपिसोड लोकांना पुष्कळ आवडला. असे 2-3 एपिसोड आहेत. आणि दुधाबद्दलचा, दुधाबद्दलच्या आला तर इतके इतका रिस्पॉन्स आला होता की, कारण म्हणजे आपण पौष्टिक म्हणजे काय तर दूध,
आणि पालक स्वतः कधीच पीत नसतील तरी लहान मुलांना जवळ असते.
आणि त्या एपिसोडमध्येही म्हटलं की देवाने जेव्हा त्या मुलासाठी दूध आवश्यक आहे तेव्हा त्याला ते उपलब्ध करून दिलेलं आहे, आणि जेव्हा ते मूल घन आहार घ्यायला लागतं, बाकीचा आहार घ्यायला लागतं, तेव्हा ते त्या दुधाची आवश्यकता नसते त्यामुळे ते दूध संपतं. पण मग आपण दुसऱ्या प्राण्याचं दूध, आहेत का कुणी असे प्राणी की एखादा वाघ बा गाईचं दूध पितोय, किंवा आणखीन कुठला तरी एक क्ष प्राणी ज्ञ प्राण्याचं दूध पितोय, असं निसर्गात कुठेच नाहीये.
बरोबर,
फक्त माणूस सोडून, कारण तो सगळ्यात बुद्धिमान माणूस आहे.
वा, नाही नक्कीच तो एपिसोड ऐका तुम्ही. म्हणजे आत्ता विदुरा यांनी म्हणजे सांगितलं की माणूस हा निसर्गाच्या विरुद्धात जाऊन किंवा निसर्गनी जे सगळे नियम घालून दिलेले आहेत त्याच्या बाहेर जाऊन काही ना काही करतो आहे, त्याच्यामुळेच ही सगळी प्रकृती खराब होणं वगैरे या सगळ्या गोष्टीची सुरुवात झालेली आहे. तुम्ही तुमचा एक जो ऍक्सिडेंट झाला तुम्ही त्याच्यानंतर या नॅचरोपॅथीकडे वळलात, आपले बऱ्यापैकी जे श्रोते आहेत ते साधारण 35 ते 40 दरम्यानचे असतात. सो या वयात कोणाला सुरुवात करायची असेल आपलं आयुष्य किंवा राहणीमान बदलण्यासाठी तर काय टिप्स तुम्ही द्याल?
मी नेहमी सांगते ते अगदी थोड्या आहेत. एक म्हणजे मी माझा पॉडकास्टचा शेवट ज्याने करते ना तेच आहे की दिवसातून 2 तास जेवा, 2 खाड्यांमध्ये 8 तासाचं अंतर ठेवा, मी म्हणते तसं विषारी विचारांपासून सुद्धा दूर राहणं खूप आवश्यक असतं. ते विषारी विचार आपल्या स्वतःच्याच मनातले असतात, दुसरं कोणी आपल्याला काही म्हणत नाही. त्याच्यानंतर झोप, म्हणजे मी धरून, म्हणजे आता मी इतकं सगळं जगाला सांगते पण मी स्वतः सुद्धा 7 तास माझी झोप होते असं खात्रीने मला सांगता येत नाही, पण 7 तास झोप ही आवश्यक आहे तर ती दिली पाहिजे. मी नेटफ्लिक्सच्या सीईओला विचारलं होतं की तुमचा सगळ्यात मोठा स्पर्धक कोण, त्याने सांगितलं आमचा स्पर्धक झोप. त्यामुळे आपल्याला झोप आणि रात्रीची, ती सुद्धा मध्यरात्रीच्या पूर्वीची झोप जास्तीत जास्त होणं ही आवश्यक आहे. त्यामुळे ती झोप आणि रोजचा नियमित व्यायाम हे अगदी साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत. आणि त्या 21 सूर्यनमस्कार करायला 7 मिनिटं लागतात, तर ह्याच्यापेक्षा एवढा सुद्धा वेळ नाहीये कोणाला असं मला वाटत नाही.
सगळा वेळ असतो, प्रायोरिटीजचा प्रश्न आहे आणि ज्या सवयी आहेत किंवा जे रुटीन झालेलं आहे त्याच्यातनं बदल सुरुवात कुठे करायची, म्हणजे प्रत्येकाला प्रॉब्लेम आला असतो की सुरुवात कुठे करायची, कारण अलार्म रोज लावला जातो पण तो स्नूज होऊनच बंद होतो.
एकच नियम आहे आणि तो सगळ्यांना लागू पडेल असं नाहीये, कारण प्रत्येकाची प्रकृती प्रवृत्ती भिन्न असते. काही लोक बटन दाबल्यासारखी एखादी सवय बंद करू शकतात, काही लोक म्हणजे समजा एखादा माणूस 4 कप चहा दिवसातून पीत असेल तर एखादा माणूस असा असेल की नाही मी तो असं ठरवतो आणि पार पाडू शकतो की उद्यापासून चहा बंद असं तो म्हणू शकतो आणि पार पाडू शकतो. एखाद्या माणसाला असं वाटतं की नाही मी 4 वेळा अर्धा अर्धा कप चहा पिन, एखाद्या माणसाला असं वाटतं की मी 4 वेळेच्याऐवजी 2 वेळेवर येईन. त्यामुळे स्वतःचा स्वभाव प्रकृती कशी आहे हे लक्षात ठेवून सस्टेनेबल चेंज करायचा. कुठलाही आज एक पाऊल जर पुढे टाकलं तर ते मागे नाही घ्यायचं अशा तऱ्हेने आपल्यात. आणि हे सगळं पुन्हा मानसिक आहे, म्हणजे हे ठरवायचंच आहे की आपल्याला आपण आयुष्यभर औषधं गोळ्यांवर जगणार आहोत, म्हणजे औषधं घेणं आणि औषधं घेऊन आपली तब्येत चांगली ठेवणं हे आरोग्य नाहीये.
बरोबर.
लोक म्हणतात म्हणजे मला आता हा विनोद म्हणत आहे माझं वाक्य ऐक तू, म्हणजे तुला कळेल की हे विनोदी आहे म्हणून, की मेडिकल इन्शुरन्स काढलेला आहे म्हणजे मी माझ्या आरोग्याची काळजी घेतलेली आहे आणि असं प्रामाणिकपणे लोकांना वाटतं पण नाहीये. म्हणजे मी दर 3 महिन्यांनी माझी आरोग्याची तपासणी करून घेतो, म्हणजे आरोग्याची काळजी नाही. तुम्ही रोज किती वाजता उठता, रोज काय करता, रोज किती खाता, त्या पोटाला विश्रांती देता का नाही याच्यावरती तुम्ही आरोग्याची काळजी स्वतःच्या घेता की नाही. हे मी बघते मुली कॉस्मेटिक्स वरती इतका खर्च करतात आणि त्यांनी करावा, सुंदर दिसणं ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे आणि सगळे जण मुळात सुंदरच असतात.
बरोबर.
पण तुम्ही त्याच्यातला काही एक त्यातला काही अंश वेळ हा स्वतःच्या खरोखरच्या आरोग्याकडे, म्हणजे तुमची त्वचा चांगली दिसणारच आहे. तुम्ही जर का ती निरोगी असली, तुमचं पोट स्वच्छ असेल तर तुमची त्वचेवर ते झळकणारच आहे. त्यासाठी सुद्धा थोडस म्हणजे हे विचारांमधला शिफ्ट असं आपण पॅराडाईम शिफ्ट असं
पॅराडाईम शिफ्ट होण्याचे सुरुवात ही सगळ्यात कठीण असते. पण आपण पण इन्स्पिरेशन कट्टावरती पण या विषयावरती एक पॉडकास्ट केलेली आहे प्रोक्रास्टिनेशन आणि या सगळ्या गोष्टींचा. तुम्ही जसं म्हणाल की सस्टेनेबल चेंज हवा थोडा थोडा, म्हणजे आणि सगळ्यात मोठी चूक आपण इथे करतो की कंपॅरिझन करतो. म्हणजे तुम्ही 60 किलोमीटर चाललाय त्याचा अर्थ मी आज सुरुवात केली तर 60 किलोमीटर चालणं किंवा 5 किलोमीटर चालणं पण मला कठीण होईल, पण आज मी 1 किलोमीटर जरी रोज किंवा थोडं थोडं वाढवत गेलो तर दॅट इज ऑल्सो अ गुड स्टार्ट.
आपण स्वतः कालपेक्षा आज निरोगी झालो का एवढंच फक्त बघायचं आहे. आणि मी म्हटलं तसं मानसिक आहे, म्हणजे मी स्वतःच उदाहरण तुला सांगते, म्हणजे हे सगळं नव्हतं तेव्हा मी पण चांगली गोलमटोल होते छान पैकी आणि मी कॉलेजमध्ये खूप खेळत होते आणि त्यामुळे मला व्यायाम करतानाची अवस्था काय असते पण आपल्याला असं वाटतं की नाही आता काय आता असं व्हायचंच हे आपण स्वीकारलेलं असतं. ज्या क्षणी आपण असं म्हणू ना की असं नाहीये आणि हे बदलू शकतो आपण आणि ते आपणच बदलू शकतो, त्या क्षणी बदलायला सुरुवात होते. तेव्हा माझी अशी अवस्था होती की मी एअरलाईन निवडताना सुद्धा असं बघायचं की अच्छा कुठल्या एअरलाईनला छान खायला देतात तर त्या ती एअरलाईन आणि ती वेळ निवडू अशी माझी अवस्था होती. म्हणजे खाणं अतिशय प्रिय होतं मला, अजूनही आवडतं पण आता मला समजतं मी लक्षच येत नव्हते. त्यामुळे प्रत्येक माणसाला बदल करता येतो ठरवलं तर.
आणि तुम्ही थकवा तर तुम्ही गेलाच आहे आणि याच्यात एक चांगला हे की तुम्ही समजा पालक असाल तर आपल्या मुलाबरोबर किती वेळ मस्ती करू शकतो याच्यावरती असं वाटतं.
खूपच खूपच. आणि ते हेच आहे, म्हणजे मी म्हटलं तसं जीवन चांगलं जगायचं उपभोगायचं, म्हणजे मुलांना वाढताना बघणं त्यांच्याबरोबर खेळणं केवढा आनंद आहे. मग तेव्हा आपण जमलेलो असलो तेव्हाच आपल्याला वेळ नाही थकलोय आता आता नको रे काय मजा आहे.
हो नक्कीच. आणि तुम्ही आता कॉस्मेटिक पैशांचा पण मुद्दा आला, तर हा हा सगळा जो प्रकार आहे नॅचरोपॅथीचा हा खर्चिक आहे का?
हो, शून्य रुपये खर्च येतो खरंच. कारण का तर तुम्ही जे नैसर्गिक आहे नाही, देवाने आपल्याला सूर्यप्रकाश फुकट दिला आहे, दुर्दैवाने आपल्याला हवा फुकट दिली आहे, पाणी जवळजवळ फुकट दिलेलं आहे, तेच आहे, बाकी काही नाही. तुम्ही रोज काय खाता काय पिता एवढ्याच बदल, याच्यात एका पैशाचं औषध नाही. आणि नॅचरोपॅथीच्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या त्याच्यासाठी जर तुम्ही बाहेर जाऊन घेतल्या तर तुम्हाला काहीतरी खर्च येणार आहे. पण मला तर असं वाटतं की खरं म्हणजे प्रत्येक घर आणि त्यात प्रत्येक स्वयंपाकघर हेच आरोग्याची एक कार्यशाळा असायला हवी खरं म्हणजे, आणि की जे शक्य आहे. त्यामुळे तुमच्या घरात तुम्हाला नैसर्गिकरित्या राहता येईल. बघ म्हणजे नेहमी विनोदानी असं म्हटलं जातं की एक समजा आपण रस्त्यावर असं बसले की कुत्री कोंडाळ करून बसलेले असतात बघ, तर त्याच्यात असं असतं का की हा एक कुत्रा डॉक्टर आहे आणि बाकीचे कुत्रे पेशंट म्हणून त्याच्याकडे आले,
नाही
असं नसतं. हे सगळे पोपट ओळीने तारेवर बसलेले असतात, त्यांच्यातला हा एक पोपट आहे ना हा डॉक्टर पोपट आहे आणि बाकीचे सगळे त्याच्याकडे सल्ला घ्यायला गेलेत, असं नसतं ना. प्रत्येक पोपटाला आपलं आपलं कळतं, प्रत्येक कुत्र्याला किडा मुंगी हत्ती घोडा सगळ्यांना कळतं, माणसालाच कळत नाही असं काही आहे का?
आणि जेव्हा डॉक्टर नव्हते तेव्हा माणूस स्वतःच स्वतःच सगळं करायचा ना.
त्यामुळे हा इन्स्टिंक्ट आहे आपल्याला, आपल्याला समजतं आता आपलं पोट भरलेलं आहे ही तर जाणीव सगळ्यांना होते, काही बेसिक जाणीव आहे. आपल्याला पोट भरलेलं आहे, आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला झोप आलेली आहे, एवढं एवढं कळतं ना. तर ते आपण पाळतो का? एवढाच फक्त प्रश्न आहे, बाकी काही नाही. किंवा आपल्याला असं वाटतं की नाही आता ना खरं म्हणजे खूप जड जेवण झालं आता खरं नको, पण असं वाटतं की मग काहीतरी लग्न कार्य वगैरे असतं, मग लोक म्हणतात की अरे काय एवढं हे घे ना, ही एक गोळी घे आणि अमुक पुढचं जेव. आता म्हणजे तुला ऐकताना हसायला येते पण आपण हेच करतो.
तुम्ही काय सजेस्ट कराल की कुठपासून सुरुवात केली पाहिजे? सगळ्यात सोपी पद्धत जी आहे ती जे रोजच्या रोज आपण कोणी पण सुरू करू शकत.
प्रयत्न करते सांगायचा पण हे पुन्हा ज्याच्या त्याच्या स्वभाव धर्मानुसार आहे.
बरोबर.
आपण असं एक रेंज धरावी की आता समजा आता मी असं सांगितलं की रात्री 10 ते पहाटे 4 ही वेळ झोपेची आदर्श वेळ आहे. पण आता शिफ्ट असतात लोकांच्या, या ज्या गोष्टी आहेत ना त्या हे नाहीये, म्हणजे ताप आला की क्रोसिन घ्यायची असं नाहीये हे. त्यामुळे मी सांगेन की प्रत्येक माणसानेच ठरवावं की म्हणजे आता मी तुला सांगितलं की ह्या गोष्टी आहेत की काय दोनदा जेव्हा रात्री इतक्या वाजता झोपा हे आदर्श स्थिती आहे.
बरोबर.
तर त्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय रुचेल, म्हणजे आपल्याला लवकर झोपणं हे जास्त शक्य आहे का? तर मग तिथून सुरुवात करा. दोनदा जेवण हे सोपं आहे का? याने सुरुवात करा. आणि थोडं एकमेकांच्या बरोबर जर का केलं म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांनी जर का समजा ठरवलं तर ते जास्त सोपं जातं. पण मी सांगेन की अगदी असं तू म्हणत असेल तर मला असं वाटतं की सगळ्यात सोपा काय बदल आहे तर आपल्या जेवणातला बदल आपल्याला करता येईल. म्हणजे आपण कसं म्हणतो की एखादा माणूस किती जेवतो याचं परिमाण काय आपल्याकडे, तर तो 4 पोळ्या खातो का 2 पोळ्या खातो का 6 पोळ्या खातो हे परिमाण आहे. तर हे बदलून भाजी किती खातो, कोशिंबीर किती खातो याच्याप्रमाणे जर का आपण हा बदल केला आणि पोळी भात वगैरे सगळं दुय्यम ठेवलं, म्हणजे समजा आमच्या नॅचरोपॅथीमध्ये हे आदर्श प्रमाण आहे की एक पोळी असेल तर त्याला एक वाटी भाजी
बर
आणि एक वाटी कोशिंबीर या प्रमाणात किती हे पोळ्या खा
बर.
हा बदल सहज करण्यासारखा आहे. आणि कोशिंबीर ही आपल्या सांग बरं कसल्या कसल्या कोशिंबीर असतात आपल्याकडे?
काकडी आणि गाजरच्या अलीकडे असतात पण त्या मी का नाही
आता खूप खूप भाज्यांच्या कोशिंबिरी करता येतात आणि म्हणजे जवळजवळ सगळ्याच भाज्यांच्या कोशिंबिरी करता येतात. आणि कोशिंबीर म्हणजे कोशिंबीर म्हणजे त्या मराठी भाषेत त्यात दही घातलं तर ते रायतं होतं आणि ते जर का ते दही नाही घातलं आणि कच्चे कोशिंबीर केली तर ती कोशिंबीर असते. त्यामुळे ती कच्ची भाजी बारीक चिरून किंवा किसून त्याच्यात छानपैकी ओला नारळ कोथिंबीर लिंबू घातलं की फर्स्ट क्लास कोशिंबीर तयार होते. आणि त्या त्या भाजीची चव जी आपल्याला विसरलेलोच असतो आपण ती भाजीची चव कळते. त्यामुळे या प्रमाणात जेवण घ्यायला सुरुवात करणं. आणि आता काही काही लोकांना रात्री 10 असं म्हटलं हॅ वगैरे लोकांनी आतापर्यंत केलेलं असेल पण त्याच्या शक्य तितक्या जवळ जाऊन आपण झोपणं हे बदल करता येतील लवकर.
एक मगाशी आपण गोळीचा उल्लेख केला तर सर्दी झाल्यावर, खोकला झाल्यावर, ताप आल्यावरती किती वेळ थांबावं गोळी न घेता असं तुम्ही सांगा?
बरं होईपर्यंत
किती पेशन्स ठेवला पाहिजे माणसानी?
ते शरीर सांगतं ना तुमचं. कारण सर्दी खोकला हे पुन्हा लक्षण आहे, ताप हे लक्षण आहे, तर तुम्ही गोळी घेऊन ते लक्षण मारता, मूळ आजार तसाच राहतो. त्यामुळे तुम्हाला ताप आला असेल तर तुम्हाला नॅचरल इन्स्टिंक्ट असं सांगतो, आपली तोंडाची चव जाते, याचा अर्थ खाऊ नको असं शरीर सांगत असतं. तर प्लीज कोणी खायचं नाही, म्हणजे आजारी पडलं की खायचं नाही. आणि एकूणच निसर्गोपचारात ना लोकांना, म्हणजे हे जे निसर्गोपचारक आहेत त्यांना न खाणं हे याच्यावर भयंकर विश्वास आहे. मला आठवतं मला एकदा रात्रभर काम करायचं होतं आणि आमची सगळी टीमच रात्रभर काम करणार होती, तर तेव्हा मी हे सगळं शिकत होते. तर मी डॉक्टर केळकरांना फोन केला की आज फुल नाईट मारायचे, म्हणजे या क्षणापासून तोंड बंद करा. तर त्यामुळे विश्रांती देणं शरीराला आणि थांबणं यांनी लवकर बरं होतो आपण.
ओके.
आणि कायमचे बरे होतो, म्हणजे नाहीतर पुन्हा सर्दीची गोळी घेतली की पुन्हा थोड्या दिवसांनी काहीतरी निघतच आहे.
बरोबर. आणि याचबद्दल तुम्ही अजून एक खूप मोठं एक दावा पण केला, त्याच्याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे?
थोडस धाडसी वाटेल लोकांना हे सांगणं, पण हे मी बघितलेले आहेत केसेस, अनुभवलेले आहेत, म्हणून मी सांगते की ह्या सगळ्या हे आजार बरे होतात कारण हे मुळात आजार नसतात. डायबेटीस, थायरॉइड हे आजार नसून ही लक्षणं आहेत. मूळ आपलं शरीर पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि त्या पंचतत्वांचा असमतोल हा एकच आजार आहे, बाकी सगळे त्याची लक्षणं आहेत. त्यामुळे त्याच्यावर उपचार पण एकच, त्याचं संतुलन पुन्हा साधणं आणि ते संतुलन शरीर पुन्हा साधत असतं. त्यामुळे डायबेटीस वरती औषध आहे का? तर आहे. आणखीन काय? तू बीपी वरती आहे का? आहे. थायरॉइड वरती आहे का? सर्दी तापावरती आहे का? आहे. कारण ही लक्षणं आहेत, त्याचं मूळ कारण, त्याचा मूळ आजार हा वेगळा असल्यामुळे त्याच्यावर उपचार केला की म्हणजे एकावर एक फ्री असल्यासारखं. म्हणजे वजन कमी करायचंय का? तर वजन कमी का होतं आणि शिवाय गुडघे पण दुखायचे थांबतात, असं होतं. त्यामुळे खरोखरच असं शक्य आहे की एखाद्या कुटुंबात अजिबात औषधाची गोळीच लागत नाहीये, असं अगदी सहज शक्य आहे. आणि असं वर्षानुवर्ष चालू ठेवणं सुद्धा अगदी सहज शक्य आहे.
बरोबर. नाही मग तसंही आपल्या शरीराने सगळ्या सिस्टीम्स ऑलरेडी डेव्हलप केलेल्या आहेत, रक्त आलं तरी ते आपोआप थांबतं. प्रत्येक गोष्टीसाठी शरीराने व्हायरस घुसला, बॅक्टेरिया घुसल्या तर पांढऱ्या पेशी तयार होतात, तर हे सगळं शरीराने तयार केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं आपण औषधं आणि पचन जास्त खाणं झालं की पचनासाठी गोळी घ्यायची, हे सगळं फार्मा कंपन्यांचं या सगळ्या गोष्टी त्यांनी तयार केलेल्या आहे?
हो. हे तर तुला माहिती असेल की ब्रेकफास्ट ही संकल्पना मुळात आली नव्हती. ब्रेकफास्ट सिरियल्स.
हो, सिरियल्स.
ही कुठल्या तरी कंपनीला आपली औषधं खपवायची आहेत म्हणून हे सगळं होतंय. आता तू जाहिराती ऐकत असेल की अनेकविध लशींच्या जाहिराती येतात. ही आणि घाबरवण्याचा, हे सगळं भीती दाखवण्या, भीतीचा धंदा असो, ज्याला थोडस रफ भाषेत जर असं आपण म्हटलं तर. पण हे भावनेला हात घालणं आहे शेवटी, की तुम्ही 50 नंतर तुम्हाला अमुक तमुक व्हायला लागेल म्हणून तुम्ही आत्ताच ही लस घ्या. मग काय तुमच्या मुला आणि मुलांचा वगैरे प्रश्न आला की आपण इकडे तिकडे बघतच नाही, लगेच ती लस देऊन मोकळ. पण एक मिनिट थांबा, विचार करा, गरज आहे का? म्हणजे असं आहे का की 10,000 एखाद्या मुलाला हे होणार आहे तर त्याला ते होऊ नये म्हणून आत्ताच करा? मग त्याला असा काही पर्याय आहे का की आपली स्वतःची आणि आपल्या मुलांची प्रतिकार शक्ती वाढवणं असा काही त्याला उपाय असू शकतो का? याच्याबद्दल विचार तर करा. अनुवांशिकता हा आणखीन लोक म्हणतात की नाही माझ्या वडिलांना डायबेटीस होता, माझ्या आईला डायबेटीस होता, म्हणजे मला तो येणारच आहे. काय हा कॉन्फिडन्स? म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की डायबेटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे, तर मग तो अनुवांशिक कसा? ते म्हणतात ना ओबेसिटी रन्स इन द फॅमिली, असं नाहीये. नोबडी रन्स इन द फॅमिली, म्हणून ओबेसिटी रन्स इन द फॅमिली. असं काही नाही, ओबेसिटी म्हणा, डायबेटीस म्हणा, हे सगळे आजार नसून लक्षण असल्यामुळे हे अगदी सगळे बरे होतात. आणि औषधाचा डबा घरात नाही असं घर अगदी, म्हणजे माझी तर असं स्वप्नच आहे की प्रत्येक घर हे असंच असलं पाहिजे की त्या घरात औषधांचा डबा नाही. आम्हाला फॅमिली डॉक्टर नको. इमर्जन्सी येते का, कुठेतरी ऍक्सिडेंट झालाय, हाड मोडलंय, तर तुम्हाला डॉक्टरकडे जायला पाहिजे. पण रोजच्या या सर्दी खोकल्याला कसला काय, म्हणजे तू मला माझ्या 60 चालण्याचा उल्लेख केलास, पण गेल्या 10 मी औषधच खाल्लं नाहीये. आणि अशी अनेक लोक आहेत
आणि तुम्ही म्हटलं तसं खरोखर भीती, म्हणजे लहान मुलांबद्दल असेल किंवा म्हाताऱ्या आई वडिलांबद्दल पण असेल, तर त्या भीतीपोटीच आपण अनेक गोष्टी करतो. तर आता हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर आणि विदुराताईंचा प्रकृती हा पॉडकास्ट डिटेलमध्ये सगळे एपिसोड ऐकल्यानंतर आपण हळूहळू त्या भीतीपासून दूर जायचा प्रयत्न करू. आणि 60व्या वर्षी 60 किलोमीटर हे टार्गेट जरी लांब असेल आपल्यासाठी, अरे आज आपल्याला जे काय वय असेल तेव्हा हळूहळू, काल जेवढं चालवत होतो त्याच्यापेक्षा आज जास्त चालू शकतोय का, किंवा जास्त जास्त वेळ काम करू शकतोय का, जास्त एनर्जी. मी मग सुरुवातीला जसं म्हटलं की त्यांची एनर्जी आज त्या नवीन पॉडकास्ट सुरू करतात आहे, या सगळ्या गोष्टींची सुरुवात आज त्या करतात आहे, तर ती जी एनर्जी आहे ही टिकवून ठेवण्यासाठी तरी नॅचरोपॅथीचा किंवा निसर्गाने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांचा वापर करून कमीत म्हणजे फुकटातच ऑलमोस्ट.
आणि आणखीन मला एक असं सांगावं असं वाटतं की आपण नेहमी आता आताचा सुद्धा आपलं डिस्कशन बघ, हे आजार आणि बरं होणं याच्या भोवती केंद्रित आहे, पण आरोग्य यापेक्षा वेगळं आहे. आरोग्य हे पॉझिटिव्ह दृष्टीने त्याच्याकडे आपण बघावं असं मला वाटतं.
प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर,
प्रिव्हेंटिव्ह नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की आजारातून बरं होणं म्हणजे आरोग्य नाहीये.
बरोबर,
काहीच न होणं
हे आरोग्य,
आणि ती एनर्जी 14 तास 16 तास टिकणं म्हणजे आरोग्य आहे. रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नाही. आरोग्य असणं हा म्हणजे आपल्याकडे आरोग्य आहे, निरोगी आणि आरोग्य याच्यामधला हा फरक आहे. खेळाडू आहेत, मी पुन्हा एकदा डॉक्टर आनंद केळकरांचं नाव घेते की ते म्हणले की प्रत्येक खेळाडू हा फिट असतोच असं नाही. खेळाडूंमध्ये किती प्रकारच्या इंजुरीज होतात,
बरोबर,
पण फिट पर्सन हा खेळाडू चांगला होण्याचे अधिक चान्सेस आहेत.
राईट,
आणि पुन्हा त्यांचंच कोटेशन द्यायचं तर किंवा त्यांच्या सरांचं कोटेशन द्यायचं, डॉक्टर झवर सरांचं हे द्यायचं तर, जो झोपलेल्याला जागं करतो, जागं करलेल्याला उठून बसवतो, बसलेल्याला उभं करतो, उभा असलेल्याला चालायला लावतो आणि चालत असलेल्याला धावायला शक्ती देतो, हा असं हे नैसर्गिक जीवनशैली आणि असा हा निसर्ग उपचार आहे. आणि खेळाडूंना चॅम्पियन.
वा, सो शेवटाकडे येताना याबद्दल ऑफकोर्स तुमचा पॉडकास्ट लोक ऐकतीलच, त्याच्या व्यतिरिक्त काही पुस्तक तुम्ही रेकमेंड कराल वाचायला?
पुस्तकं आहेत, काही वेबसाईट्स सुद्धा आहेत चांगल्या, आणि त्याची आपण मला वाटतं
शो नोटमध्ये आपण लिंक
मध्येच आपण देऊया काही, आणि म्हणजे म्हणजे युट्यूबवरती सुद्धा काही काही आहेत गोष्टी. आणि खरंच म्हणजे मला असं अगदी मनापासून आवाहन करते की ज्या कुठल्या कुटुंबांना असं वाटत असेल की नाही आपल्या घरातनं औषधांचा डबा हा हद्दपार झाला पाहिजे, तर अगदी मला त्यांच्याशी बोलायला नक्कीच आवडेल. मी सगळ्या लोकांसाठी एक फ्री काय म्हणायचं सेशन असं आपण म्हणू की ज्यांना आरोग्याशी चर्चा करायची असेल तर त्याची पण आपण लिंक देऊ, तिथे जाऊन त्यांना अपॉइंटमेंट पण घेता येईल. आणि ह्याच्यामध्ये काही म्हणजे ज्या काही शंका असतील मनात त्या तुम्हाला काढून टाकता येतील. आता नवरात्र येणार आहे त्यामुळे नवरात्रात जर का कोणी उपास करून, उपास म्हणजे निराहार उपास किंवा फळ खाऊन उपास असं जर का कोणाला करायचं असेल आणि 9 किलोमीटर धावायचं असेल तरी त्यांनी माझ्याशी संपर्क साधा. इतकी मजा येते हे सगळं करताना, अनुभवात
आहे. म्हणजे पॉडकास्ट आणि दिली खाली आम्ही जे दिलू त्या वेबसाईट आणि पुस्तकं वाचाच, पण विदुलाताईंबरोबर तुम्हाला फ्री कन्सल्टेशन म्हणजे कन्सल्टेशन म्हणण्यापेक्षा क्वेश्चन अँड आन्सर सेशन पण फ्री मध्ये तुम्ही बुक करू शकता, त्याची पण लिंक आपण खाली देत आहे. आणि आता शेवटचा प्रश्न जो नेहमी विचारतो आपण की समजा 140 करोड भारतीयांना तुम्हाला आपल्या मन की बात काही सांगायची आहे, तुम्ही काय सांगाल?
निसर्गाने दिलेले शरीर तंदुरुस्त राखायला निसर्गच मदत करतो, आपण त्यात कमीत कमी ढवळाढवळ करायची.
वा, चला तुमचं खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात वेळात, वेळ काढून दुसऱ्यांदा इन्स्पिरेशन कट्टर आलात, पहिल्या गेस्ट आहात तुम्ही दुसऱ्यांदा येणार.
आय एम ऑनर्ड.
सो थँक्यू व्हेरी मच. वेगवेगळ्या विषयांवरती आपण तो पण एपिसोड नक्की आहे का, त्याचे पण शो नोट मध्ये मी लिंक देतोय, आणि त्याच्यात पण त्याचा शेवट पण खूप छान झाला होता. म्हणजे तुम्ही म्हटलं होतं की ऑपॉर्च्युनिटी कधी पण येऊ शकते, हा कधी पण येऊ शकते, ओ देऊन बघा. सो आरोग्यासाठीची हाक आपलं शरीर आत्ता देत आहे असं आपण बघूया, आणि त्या हाकेला ओ देऊन निसर्गच्या पद्धतीने पुढे जाऊन जाण्याचा प्रयत्न करूया.
अगदी,
खूप खूप धन्यवाद परत एकदा तुमचं.
धन्यवाद आणि सगळ्यांना आरोग्यासाठी शुभेच्छा.
<laughs>
सो आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल आम्हाला नक्की कळवा आणि इन्स्पिरेशन कट्टाला सगळीकडे 5-star रेटिंग द्या, सबस्क्राईब करा. सो पुन्हा भेटू पुढच्या वेळेस नवीन एका विषयावर चर्चा करायला. तोपर्यंत बाय बाय.